50 languages.
65.
65.
Negation 2.
Nakaratmak vakya.
Nakaratmak vakya.
Is the ring expensive?
Angthi mahag ahe ka?
अंगठी महाग आहे का?
No, it costs only 100 euros.
नाही, तिची किंमत फक्त 100 युरो आहे.
नाही, तिची किंमत फक्त 100 युरो आहे.
But I have only 50.
पण माझ्याजवळ फक्त 50 आहेत.
पण माझ्याजवळ फक्त 50 आहेत.
Are you finished?
तुझं काम आटोपलं का?
तुझं काम आटोपलं का?
No, not yet.
नाही, अजून नाही.
नाही, अजून नाही.
But I'll be finished soon.
माझं काम आता आटपतच आलं आहे.
माझं काम आता आटोपतच आले आहे.
Do you want some more soup?
Tula ankhi soup pahije ka?
Tula ankhi soup pahije ka?
No, I don't want any more.
Nahi, mala ankhi nako.
Nahi, mala ankhi nako.
But another ice cream?
Pan ek ice cream matra zarur ghein.
Pan एक आईस्क्रीम मात्र जरूर घेईन.
Have you lived here long?
तू इथे खूप वर्ष राहिला आहेस का? तू इथे खूप वर्ष राहिली आहेस का?
तू इथे खूप वर्ष राहिला आहेस का? तू इथे खूप वर्ष राहिली आहेस का?
No, only for a month.
नाही, फक्त गेल्या एका महिन्यापासून.
नाही, फक्त गेल्या एका महिन्यापासून.
But I already know a lot of people.
पण मी आधीच खूप लोकांना ओळखतो.
पण मी आधीच खूप लोकांना ओळखते.
Are you driving home tomorrow?
तू उद्या घरी जाणार आहेस का?
तू उद्या घरी जाणार आहेस का?
No, only on the weekend.
नाही, फक्त आठवड्याच्या शेवटी.
नाही, फक्त आठवड्याच्या शेवटी.
But I will be back on Sunday.
पण मी रविवारी परत येणार आहे.
पण मी रविवारी परत येणार आहे.
Is your daughter an adult?
तुझी मुलगी सज्ञान आहे का?
तुझी मुलगी सज्ञान आहे का?
No, she is only 17.
नाही, ती फक्त 17 वर्षांची आहे.
नाही, ती फक्त 17 वर्षांची आहे.
But she already has a boyfriend.
पण तिला एक मित्र आहे.
पण तिला एक मित्र आहे.